चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर निर्यातीचं उद्दिष्ट भारत या हंगामात गमावण्याची शक्यता। बाजारात होणारी घसरण कमी होण्याची अपेक्षा असलेल्या 5 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीच्या उद्दिष्टाला भारत या हंगामात गमावण्याची शक्यता आहे। चालू हंगामात 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या 2 महिन्यांच्या अवधीत केवळ 3.4 दशलक्ष टनांची विक्री झाली आहे। या हंगामात आणखी 1 लाख टन विक्रीची सुविधा दिली जाऊ शकते आणि ती सरकारनं ठरवलेल्या एकूण उद्दिष्टाच्या 70% आहे। उच्च उत्पादन खर्च आणि साखरेच्या कमी झालेल्या जागतिक किमती यांनी निर्यातीवर मर्यादा आणली। सरकारनं देऊ केलेली प्रोत्साहनपर किंमतही जागतिक किमतीशी जुळली नाही असं एका उद्योगतज्ज्ञानं सांगितलं आहे। साखर कारखानदारीत निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारनं यंदा प्रोत्साहन दिलं आहे, ज्यामध्ये बंदरांच्या अंतरानुसार साखर कारखान्यांना 1000 टन ते 3000 टनांच्या वाहतूक अनुदानाचा समावेश होता। येत्या हंगामात जागतिक पुरवठा कमी होण्याची शक्यता असून या उद्योगात 7 दशलक्ष टन साखर निर्यात करण्याचं उद्दिष्ट आहे। चालू हंगामात निव्वळ जगातील 20 दशलक्ष टन एवढी वाढ झाली आहे, शिवाय दरही कमकुवत आहेत आणि आपण 5 दशलक्ष टन निर्यात करण्यास सक्षम नाही। परंतु पुढच्या हंगामात निर्यात किफायतशीर होण्यासाठी मागणी आणि पुरवठा यामध्ये 4 दशलक्ष टनाचं अंतर असण्याची शक्यता आहे असं इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितलं आहे।